लेवीय अध्याय 8. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोरा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन दर्शन मंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी जमली. मग मोशे मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले ते हे. मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंध बांधला, मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली. मग मोशेने त्याच्यावर उरपट बांधला आणि त्याच्या उरीम व थुम्मीम ठेवले, नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुगुट ठेवला. परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते तसेच मोशेने केले. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवास मंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना अभिषेक करून त्यांना पवित्र केले. अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर 7 वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले. मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले. मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र यांनी त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंकांना ते लावले. अशा प्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले. देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले. गोऱ्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबी सहित दोन्ही गुर्दे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवार शिंपडले. मग मोशेने त्या मेंढ्यांचे कापून तुकडे केले. मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला. त्याची कातडी पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्यांचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. मग मोशेने दुसरा मेंढा आणला. तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरता होता. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले. मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले. मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली. परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या. हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले. मग मोशेने त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. अहरोन व त्याचे पुत्र यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते, हे सुवासिक हव्य होय, हे अग्निद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते. मोशेने मेंढ्यांच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला. याचकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्यांचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता. परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले. मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्या सहित त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली. मोशे अहरोन व त्याचे पुत्र यांना म्हणाला, मी सांगितल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे. तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या, दर्शन मंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका. तुमच्या समर्पणाचा विधी 7 दिवस चालेल. ते 7 दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शन मंडपाच्या बाहेर जाऊ नये. परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे. तेव्हा दर्शन मंडपाच्या दारापाशी तुम्ही 7 दिवस व रात्री रहा. ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल, कारण मला तशी आज्ञा दिली आहे. तेव्हा मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केली.